यिर्मयाह अध्याय 37 यहोयाकीमाचा पुत्र कोन्या याच्या जागी योशियाचा पुत्र सिदकिया राज्य करू लागला. यास बाबेलचा राजा नबूखदनेस्सर याने यहूदा देशावर राजा केले होते, परंतु त्याने त्याच्या सेवकांनी व देशच्या लोकांनी यिर्मयाह संदेष्ट्याच्या द्वारे जी वचने परमेश्वराने सांगितली होती ती ऐकली नाहीत. तेव्हा सिदकिया राजाने शलेम्याचा पुत्र यहूकल व मासेयाचा पुत्र सफन्या याजक यास यिर्मयाह संदेष्ट्याकडून सांगून पाठविले की आम्हासाठी आमचा देव परमेश्वर याजकडे प्रार्थना कर. त्यावेळी यिर्मयाचे लोकात जाणे येणे होते, कारण त्याला अद्याप बंदीशाळेत टाकिले नव्हते. त्यासमयी मिसर देशातून फारोचे सैन्य आले. ही वार्ता ऐकून यरुश्लेमेस वेढा घालणारे खासदी यरुश्लेम सोडून गेले. तेव्हा परमेश्वराचे वचन यिर्मयाह संदेष्ट्याला प्राप्त झाले ते असे: परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, यहूदाच्या राजाने तुम्हास मजकडे विचारावयास पाठविले आहे, तर त्याला सांगा, पहा, फारोचे सैन्य तुमची कुमक करण्यास आले आहे, ते मिस्रास स्वदेशी परत जाईल. खासदी लोक परत येऊन या नगराशी लढतील व ते घेऊन अग्नीने जाळीतील. परमेश्वर म्हणतो, खासदी लोक आम्हाला खरोखर सोडून जातील असे म्हणून आपली फसवणूक करून घेऊ नका. ते निघून जावयाचे नाहीत, कारण तुम्हा बरोबर लढणाऱ्या खासद्यांच्या अवघ्या सैन्याचा जरी तुम्ही पराभव केला व त्यातले अगदी घायाळ झालेले मात्र काही उरले, तरी ते सर्व आपापल्या तंबूत उठून उभे राहतील व हे नगर अग्नीने जाळीतील. फारोच्या सैन्याच्या भीतीने खासद्यांचे सैन्य यरुश्लेम सोडून गेले. तेव्हा असे झाले की लोकातला आपला वाटा मिळवावा म्हणून यिर्मयाह यरुश्लेमेहून बन्यामिन प्रांतात जाण्यास निघाला. तो बन्यामिनाच्या वेशीत प्रवेश करीतो. तो तेथे पहारेकऱ्यांचा नायक इरिया बिन शलेम्या बिन हनन्या होता. त्याने यिर्मयाह संदेष्ट्याला पकडून म्हटले, तू खासद्यांकडे फितूर होऊन जात आहेस. यिर्मयाह म्हणाला, हे खोटे आहे, मी खासद्यांकडे फितूर होऊन जात नाही. पण इरिया त्याचे ऐकेना. त्याने यिर्मयाला पकडून सरदारांकडे नेले. सरदारांनी यिर्मयावर संतापून त्याला मार दिला व योनाथान लेखकाच्या घरात त्याला अटकेत ठेविले. त्यांनी त्या घराचा तुरुंग केला होता. यिर्मयाह तेथल्या तळघरात व अंधार कोठड्यात राहिला. तेथे त्याने बहुत दिवस काढिले. मग सिदकिया राजाने त्याला बोलावून आणिले. तेव्हा राजाने आपल्या वाड्यात त्याला एकांती विचारिले की परमेश्वराकडचे काही वचन आहे काय. यिर्मयाह म्हणाला, आहे. तो म्हणतो, आपणाला बाबेलच्या राजाच्या हाती देण्यात येईल. यिर्मयाह सिदकिया राजाला आणखी म्हणाला, मी आपल्याविरुद्ध आपल्या सेवकांविरुद्ध किंवा या लोकांविरुद्ध कोणते पाप केले की तुम्ही मला तुरुंगात टाकिले? तुमच्या ज्या संदेष्ट्यांनी भविष्य केले की बाबेलचा राजा तुम्हावर व या देशावर चाल करून येणार नाही, ते कोठे आहेत? आता अहो माझे स्वामीराज, माझे ऐका, माझी विनंती आपणाला मान्य होवो। मला त्या योनाथान लेखकाच्या घरात परत पाठवू नका, पाठवाल तर तेथे मी मरेन। मग सिदकिया राजाच्या आज्ञेने त्यांनी यिर्मयाला पहारेकऱ्यांच्या चौकात ठेविले आणि नगरातील सर्व भाकरी संपेपर्यंत भटार आळीतून रोज त्याला एक रोटी मिळत असे। याप्रमाणे यिर्मया पहारेकऱ्यांच्या चौकात राहिला।